आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात उत्साह. नागपूरसह विदर्भात अनेक कार्यक्रम आयोजित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द. नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार कामकाज. नागपूरच्या शालेय सहलीला घेऊन जाणाऱ्या खासगी बसला अपघात. एका विद्यार्थिनीचा मृत्यू. काही विद्यार्थी गंभीर जखमी. आणि विदर्भात सर्वत्र थंडीची लाट. नागपुरात किमान तापमान 12 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असून नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम याद्वारे होतं असं त्या म्हणाल्या.
आज कृतज्ञ राष्ट्र की ओर से मैं संविधान सभा के सदस्यों और कर्मियों श्रद्धांजलि अर्पित करती. ये देश का सौभाग्य है कि संविधान सभा के अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद ने तथा प्रारूप समिति के अध्यक्ष डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान निर्माण की यात्रा का मार्गदर्शन किया. बाबा साहेब अम्बेडकर ने प्रगतिशील और समावेशी सोच की छाप हमारे संविधान पर अंकित किया. संविधान सभा में बाबा साहेब के ऐतिहासिक संबंधों से एक तथ्य स्पष्ट होता है कि भारत लोकतंत्र की जननी. आपने लोकतंत्र पर गौरव की इसी भावना के साथ आज हम सब इस विशेष अवसर पर एकत्र हुए.
याशिवाय देशातल्या पायाभूत सुविधांची प्रगती आणि महिला सक्षमीकरणासाठी राबवले जाणारे उपक्रम याबद्दल राष्ट्रपतींनी गौरवोद्गार काढले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. गेल्या 75 वर्षात देशानं आर्थिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. त्यामुळे देशात संविधानाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे केली गेली हे दिसून येतं असं उपराष्ट्रपती म्हणाले. संविधानाच्या प्रस्तावनेद्वारे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता आणि न्यायांची हमी दिली जाते असंही ते म्हणाले. संविधान सभेत विविध विचारधारांचे लोक होते मात्र त्यांनी एकत्र येत संविधानाची निर्मिती केली. हीच परंपरा आपण सभागृहात पुढे न्यायला हवी असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशानं संविधान स्वीकारून 75 वर्ष झाल्यानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते 75 रुपयांच्या स्मारक नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आणि प्रक्रिया उलगडून दाखवणाऱ्या 2 पुस्तकांचं अनावरणही यावेळी झालं. तसंच संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषेतल्या प्रतीही यावेळी प्रकाशित करण्यात आल्या. भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा होत आहे. 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता. त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2015 सरकारनं घेतला. संविधानानुसार भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला. संविधानाद्वारे देशातल्या नागरिकांना समता स्वातंत्र्य आणि न्याय यांची हमी देण्यात आली. आज संविधानाचा अमृत महोत्सव विदर्भात सर्व ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं संविधान अमृत महोत्सवानिमित्त घरघर संविधान कार्यक्रमाचा शुभारंभ आज नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. घरघर संविधान हा कार्यक्रम वर्षभर राबवण्यात येणार असल्याचं नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी यावेळी सांगितलं. आमचं संविधान आमचा स्वाभिमान असं या वर्षभर चालणाऱ्या अभियानाचं घोषवाक्य असणार आहे. दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती समिती भारतीय खाण ब्युरोद्वारा आज नागपूर इथं आयबीएम मुख्यालयात 75वा संविधान दिन साजरा झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात त्याचप्रमाणे नागपूर महानगरपालिका महावितरण कार्यालय आकाशवाणी नागपूर केंद्रांसह सर्व शासकीय आस्थापनांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करत संविधानाप्रती आपली वचनबद्धता दर्शवली गेली. भारतीय संविधान दिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाच्या सन्मानार्थ युवा ग्रॅज्युएट फोरम आणि संविधान फाउंडेशनच्या वतीनं नागपुरातील अण्णाभाऊ साठे चौक दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत वॉक फॉर संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं. न्यूरोलॉजिस्ट पद्मश्री डॉ चंद्रशेखर मेश्राम, माजी सनदी अधिकारी EZ खोब्रागडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न झाली. संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी नागपुरातील बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालय परिसरात संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक पठण करून संविधान दिन उत्साहात साजरा केला. भारतीय संविधान स्वीकार दिनानिमित्त आज वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. यानंतर माजी सैनिकांनी बिगुल वाजवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सामूहिक मानवंदना दिली. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते संविधान सन्मान रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वाशिम शहरातून निघालेल्या या रॅलीमध्ये विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, गृहरक्षक दलाचे जवान, परिचारिका, माजी सैनिक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी होते. यावेळी मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी संविधानाच्या महत्वावर आधारित पथनाट्य सादर केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती इथे देखील आज संविधान दिन संपन्न झाला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. 14व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहावं असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं आहे. नागपूरच्या शंकरनगरमधील सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील हरकुल्स या पिकनिक स्थळाला भेट देण्यासाठी 5 ट्रॅव्हल्स बसनं सकाळी निघाले होते. सकाळी 9 सुमारास हिंगणी मार्गावर देवळी पेंढरी गावासमोर घाटात सर्वात मागे असलेली ट्रॅव्हल्स वळण घेताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी उलटली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असे 50 जास्त प्रवासी होते. या अपघातात अर्ध्यापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. एक मुलगी आणि एक शिक्षिका गंभीर जखमी असल्यानं त्यांना आणि इतर जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. नागपुरात थंडीचा जोर चांगलाच वाढला असून गेल्या 24 नागपुरात 12 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूर पाठोपाठ गोंदिया इथं 12.2 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. याशिवाय विदर्भात सर्वत्रच थंडीची लाट असून वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 13-14 अंश सेल्सिअस दरम्यान राहिलं तर अमरावती इथं 14.9 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. अकोला इथं सर्वाधिक 30.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. आगामी काही दिवस विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलीस जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्मा पोलीस अधिकारी आणि जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात उत्साह. नागपूरसह विदर्भात अनेक कार्यक्रम आयोजित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द. नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार कामकाज. नागपूरच्या शालेय सहलीला घेऊन जाणाऱ्या खासगी बसला अपघात. एका विद्यार्थिनीचा मृत्यू, काही विद्यार्थी गंभीर जखमी. आणि विदर्भात सर्वत्र थंडीची लाट. नागपुरात किमान तापमान 12 अंशांवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.